भाई जानते हैं, दिल उल्लू का पट्टा ही होता है। बहुत सारे काम जो हमें नहीं करने होते ना, वही हमसे करवाता है। आकांक्षाओं में आपके साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। तो आपल्या बरोबर आज सॅटरडे स्पेशल मध्ये गप्पा मारायला आलेले आहेत अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडित। सो तेजू, या मूवी मध्ये तू म्हणजे एका रायटरचा रोल प्ले करतेस, तर रिअल लाईफ मध्ये कधी तू काही लिहिलं आहेस का?
नाही आकांक्षा, मला खूप लोक सांगतात लिही, पण मी अजून लिहिलं नाही आहे। मी तेवढी हिंमत नाही केली आहे, कारण माझा लिहिण्यावरती अजून विश्वास नाही। मला खूप सुचतं, पण मला ॲक्युरेट शब्द सापडत नाही। मग मला ते असं होतं, जाऊ दे आता हे नीट लिहिलं जात नाही, मग कशाला लिहायचं, म्हणून मग मी लिहित नाही।
अच्छा, लव्ह लेटर पण नाही लिहिलं पहिलं कधी?
नाही, ते केलंय सी, त्याला त्याला शब्द नाही लागत, कळलं? त्याला त्याला असं भावना, यु नो, त्या भावना लागतात।
तर कोण होतं आणि काय लिहिलं होतं? कारण लव्ह लेटर ना असं क्रिएटिव्ह असतं, सो काही शब्द जे असतात।
कोण होतं म्हणजे माझा नवरा आत्ता जो करंट आहे, हा करंट नवरा माझा जो आहे, तर तोच माझा तेव्हा बॉयफ्रेंड होता, त्यालाच मी लिहिलेलं लेटर।
केव्हा लिहिलं होतं?
मी 10th पास आउट झाले होते तेव्हा।
काय क्रिएटिव्हिटी लिहिली?
काही नाही, दिवाळी होती तेव्हा, तर मग मी दिवाळीला तो
गावी फराळ
नाही 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 तो दिवाळीला घरी चालला होता, आणि पहिल्यांदाच आम्ही सेपरेट होणार होतो, सो काही दुरियावाला रोज रोज नव्याने।
वेल, आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत 93.5 रेड एफएम, बजाते रहो।